93.5 रेड एफएम वर 8:15 झाले आहे. द मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मे वैसे तो बर्थडे सेलिब्रेशन हो चुका है, लेकिन डीजे मँगो का फोन आया था मुझे आणि मँगोनी सांगितलंय की दीपक अवकाळे जे फार सुंदर फोटोग्राफर आहेत, कॅन्डिड फोटोग्राफीमध्ये त्यांचा हात धरणारा कोणी नाही, आज त्यांचा वाढदिवस असतो. सो आपके भाई कम फ्रेंड मंगेश की तरफ से आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. आप जी हजारों साल के दिन हो 50 साल. ग्रेट. इसी सेलिब्रेशन के साथ आज के दिन इतिहास में क्या हुआ था ये आपको बताएं. अच्छी तारीख अत्यंत महत्वाची 27 अप्रैल 2016. 1883 साली आजच्याच दिवशी नाटककार कथा कादंबरीकार भार्गवराव वरेरकर यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी 1912 जोहरा साहगल यांचाही जन्म झाला होता. थोर गांधीवादी नेते आणि अवॉर्ड विनर, मॅगसेसे अवॉर्ड विनर डॉक्टर मणिभाई देसाई यांचा जन्मही आजच्याच दिवशी झाला होता. साल होतं 1920. आणि फिरोज खान साहेबांचं आजच्याच दिवशी 2009 दुःखद निधन झालं होतं. आजचा दिवस अत्यंत महत्वपूर्ण आहे. या दिनाला सलाम करत एक ट्रॅक प्ले करतोय रागिनी MMS 2 मधून. एन्जॉय सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम वर. रुद्र आहे तुमच्यासोबत. स्टे ट्यून्ड.